नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अस्तंत आशियांतल्या परिस्थिती मदीं अर्थीक स्थिरताय सांबाळप, उर्जा सुरक्षा सुनिश्चित करप आनी नागरिकांचे हितसंबंध राखप ही सरकाराची मुखेल प्राधान्य आसा अशें सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेशांतल्या जेवारांत नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फेज वनाचो उक्तावण करतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी फ्रांसांत जाल्ले G7 विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसके वेळार संवसारीक अर्थीक सुरक्षे खातीर नववहन स्वातंत्र्यतायेचें महत्व सांगलां. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM रांचीच्या 15व्या दिक्षांत सुवाळ्यांत हाजीर रावपाचे आसात. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अस्तंत आशियांतल्या विकसीत जावपी परिस्थिती मदीं अर्थीक आनी वेपारी स्थिरताय सांबाळप, उर्जा सुरक्षा सुनिश्चित करप, नागरिकांचे हितसंबंध राखप आनी उद्देग आनी पुरवण साखळी घटमूट करप ही सरकाराची मुखेल प्राधान्य आसा अशें सांगलां. अस्तंत आशियांत जाल्ल्या संघर्शाचो आनी भारताचेर जावपी परिणामाचो नियाळ घेवपा खातीर काल सांजेवेळा राज्य आनी केंद्रीय प्रदेशांच्या मुखेलमंत्री आनी लेफ्टनंट गव्हर्नरा वांगडा आभासी रित्यान उच्च पांवड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटना प्रधानमंत्री मोदी हांणी अशें सांगले. हे बसकेंत प्रधानमंत्र्यांनी केंद्र आनी राज्यां मदीं सादुरताय, नियोजन आनी विनाशील समन्वयाची गरज आसा हाचेर भर दिलो. टीम इंडिया म्हणून एकठांय काम करून देश सगळ्या आव्हानांतल्यान येसस्वीपणान वाट काडटलो असो विस्वास प्रधानमंत्र्यांनी उक्तायलो. परिस्थिती गतीशील उरता आनी प्रतिसाद दिवपाची गरज आसा अशें तांणी नदरेक हाडलें. तशेंच पुरवण साखळीचें काम सुचारूपणान चलचें आनी संग्रहण आनी फायदो मेळोवपा आड खर उपाय करचो असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राज्याक उलो मारलो. तशेंच शेतकी क्षेत्रांत आगाऊ नियोजन करपाचें महत्व, खास करून खरीफ हंगामा मदीं फावो ते सारे उपलब्ध आसा हाची खात्री करपाचें तांणी सांगलें. प्रधानमंत्री मोदी आयज उत्तर प्रदेशांतल्या जेवारांत नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फेज वनाचो उक्तावण करतले. सुमार 11,200 कोटी रुपयांची वट्ट गुंतवणूक करून विमानतळाची उदरगत केल्या. ह्या विमानतळाचें उक्तावण भारताच्या जागतीक विमानन केंद्र जावपाच्या प्रवासान एक म्हत्वाचो मार्गदर्शक फातर थारता. केंद्र सरकारान देशांतल्या वापरा खातीर पेट्रोल आनी डिझलाचेर दरेक लिटराक 10 रुपया केंद्रीय अबकारी कर उणो केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी सोशल मिडिया पोस्टांत अस्तंत आशियांतल्या संकश्टाक लागून हो निर्णय घेतला अशें सांगलां. हे चालीक लागून गिरायकांक दर वाडपा पासून थाकाय मेळटली अशें मंत्री सितारमण हांणी सांगलें. डिझलाच्या नियातीचेर दर लिटराक 21.05 रुपया आनी एविएशन टर्बाईन इंधनाचेर दर लिटराक 29.05 रुपया प्रती लिटर शुल्क आकारला, जाका लागून देशांतल्या वापरा खातीर ह्या उत्पादनांची फावती उपलब्धताय मेळटली अशें तांणी मुखार सांगलें.
Honorable Prime Minister, despite it being Ram Navami, called a meeting of all concerned and today we have announced a decision whereby we will be giving support to the oil marketing companies so that they can import the material and not really, even if it is imported at a higher cost, the common citizen will not have to face any increase in the price of petrol or diesel.
वेचणूक वळेरेंतल्या खाशेल्या सघन सुदारणांचो हेतू म्हळ्यार बनावट कागदपत्रांच्या आधाराचेर मतदारांच्या वळेरेंत आसपाव जाल्ल्या घुसखोरांची नांवां काडून उडोवपाचो आसा अशें घरमंत्री अमित शाह हांणी सांगलें. काल सांजेवेळा नवी दिल्लींत जाल्ल्या खासगी मिडिया शिखर सभेंत उलयतना तांणी मतदारांची वळेरी एकात्मता आनी अचूकता सुनिश्चित करपाचो हेतू आसा अशें कळयलें. तमिळनाडू आनी केरळ सयत जायत्या राज्यांनी SIR प्रक्रिया व्हड प्रमाणांत सुरू जाल्या. मजगती अस्तंत आशियांत चालू आशिल्ल्या संघर्शाचेर उलयतना घरमंत्र्यांनी व्यत्यय आयले तरी भारतांतल्या दिसपट्ट्या जिणेचेर परिणाम जावंक ना आनी देशांत संकश्ट प्रभावीपणान वेवस्थापन केलां अशें आश्वासन तांणी दिलें.
तीन विपक्ष के राज्यों में SIR हो रही है, तमिलनाडु में हो गई, दो केरल में हो गई और तीसरा बंगाल में हो रही है. ये दो राज्यों से कोई कंप्लेंट नहीं आ रही भाई. अगर SIR की प्रक्रिया में ही दोस्त जैसे उन्होंने आरोप लगाए ऐसे हम पार्टी होते, इलेक्शन कमीशन हमारे इशारे पर चलता होगा तो केरल में कोई क्यों कंप्लेंट नहीं आई है? एक ही जगह क्यों कंप्लेंट आ रही है? और एक ही जगह कंप्लेंट आ रही है तो दोस्त SIR का नहीं है, वो जगह पे जो सत्ता में है उनका है.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावर भी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा आणि भारतात सध्या कच्च्या तेलाची फावती सामुग्री असा आणि फुडल्या 2 महिन्या खातीर पुरवण सुरक्षित असा आणि एलपीजी आणि पीएनजी उपलब्धताय मुबलक प्रमाणात असा असं सांगले.
ऐसा कोई डिसीजन नहीं है कि लॉकडाउन लिया जाएगा. सो दिस इज अ र्यूमर. प्लीज मेक इट क्लियर टू एवरीबडी, लॉकडाउन की स्थिति नहीं है और ऐसा कोई विचार भी नहीं किया गया है. So in very clear terms, I want to reiterate, there is no situation like lockdown. No decision has been taken. It is not even under consideration.
विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी फ्रांसान जाल्ले G7 विदेश व्यवहार मंत्र्यांच्या बसकेवेळार संवसारीक अर्थीक सुरक्षे खातीर नौवहन स्वतंत्रतायेचे महत्व सांगला. सोशल मीडिया पोस्टान डॉ जयशंकर हांणी बसकेन खनिजा विशीं आपल्या मोल साखळीन सहकार्य वाढोवपा खातीर चालू आशिल्ल्या यत्नांची तोखणाय केल्या आनी नार्को आतंकवाद संबंधाचेर चर्चा केल्या अशें सांगलें. हाचे आदीं विदेश वेव्हार मंत्री अमेरिकेचे राज्य सचीव मार्को रुबियोक मेळून बसकेच्या फाटभुंयेर उत्पादक उलोवणी केल्यो. सावदी अरेबियाचे समकक्ष फैसल बीन फरहान हांचे कडेन जाल्ल्या बसकेन विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी अस्तंत आशिया विशीं फरहानान केल्ल्या मुल्यांकनाची तोखणाय केली आनी दोनूय देशांमदल्या द्विपक्षीय सहकार्याचेर चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बलेंद्र शाह हांकां नेपाळाचे प्रधानमंत्री म्हणून सोपूत घेतिल्ल्यान परबीं दिल्या. दोनूय राष्ट्रांच्या नागरिकांच्या परस्पर फायद्या खातीर भारत नेपाळ इश्टागत आनी सहकार्याक आनीक उंचाय व्हरपा खातीर नेपाळाचे प्रधानमंत्री शाह हांचे वांगडा लागींच्या वावुरपाची आस्त बाळगिता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM रांचीच्या 15व्या दिक्षांत सुवाळ्याक आनी झारखंडातल्या रांची हांगा आभासी रित्यान रियलिटी केस रिपॉझिटरी सुरू करपाक हाजीर रावपाचे आसात. उपराष्ट्रपती आयज बिरसा मुंडा विमानतळार पावतले आनी आदिवासी स्वातंत्र्य झुजारी बिरसा मुंडा हांच्या जल्मस्थान आशिल्ल्या खुंटीच्या उलाहातू गावांत भेट दितले. चालू आशिल्ल्या संघर्षातलो एक महत्वाची सुवात आशिल्ल्या होर्मुस खाडीतल्यान मानवतावादी मजत सुलभ करपाक इराणान मान्यताय दिल्या. संयुक्त राष्ट्रांतले इराणी राजदूत अली बेरेनी हांणी जिनिवांत तेहरानान आपल्या अणुकेंद्रीय सुविधांचेर हल्लो सोसून लेगीत मानवतावादी मजत आनी शेतकी माल गंभीर उदका मार्गांतल्यान वचपाक दिवपाची मागणी संयुक्त राष्ट्रांनी मान्य केल्या अशें सांगलें. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उपहिमालय, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांत व्हड प्रमाणांत पावस पडपाची शिटकावणी आनी ऑरेंज अलर्ट जारी केला. बिहार, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांत ह्या दिसांनी गडगड आनी वादळी वारें येवपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. अस्तंत बंगाल, हिमाचल प्रदेश आनी ओडिशा हांगा आयज गडगड येवपाचोय अदमास हवामान खात्यान उक्तायला. इंडियन प्रिमियर लिगाची 19वी आवृत्ती आयज सांजे वेळा बेंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमाचेर सुरू जावपाची आसा. डिफेंडींग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आनी सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदीं मॅच सांजे वेळा 7:30 सुरू जावपाची आसा. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अस्तंत आशियांतल्या परिस्थिती मदीं अर्थीक स्थिरताय सांबाळप, उर्जा सुरक्षा सुनिश्चित करप आनी नागरिकांचे हितसंबंध राखप ही सरकाराची मुखेल प्राधान्य आसा अशें सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेशांतल्या जेवाडान नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फेज 1 उक्तावण करतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी फ्रांसान जाल्ले G7 विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसके वेळार संवसारीक अर्थीक सुरक्षे खातीर नौकानयन स्वतंत्रतायेचे महत्व सांगलां. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM रांचीच्या 15व्या दिक्षांत सुवाळ्यांत हाजीर रावपाचे आसात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.